स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहलमोहशान्तये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि। तत्व निरसन केल्यानंतर आत्मनिवेदन म्हणजे आपल्या स्वतःचं समर्पण हे साध्य होतं। हा जो विषय चाललेला आहे त्याच्यामध्ये दशक सहा समास तीन मायोद्भव नाम समास आपण पाहतो आहोत। या समासामध्ये प्रारंभी परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे, आत्म्याचं वर्णन केलेलं आहे। निर्गुण आत्मा तो निर्मळ, जैसे आकाश अंतराळ घनदाट निर्मळ निश्चळ सदोदित। जे खंडलेची नाही अखंड, जे उदंडाहुनी उदंड, जे गगनाहुनी वाढ आणि सूक्ष्म, जे दिसेना ना भासेना, जे उपजेना ना नासेना, जे येईना ना जाईना परब्रह्मते। अशा प्रकारे परमात्म्याचं परब्रह्माचं आत्म्याचं असं वर्णन लक्षण आधी सुरुवातीला या समासामध्ये केली ती आपण मागच्या वेळेला पाहिली। ब्रह्म अविनाशी आहे आणि निर्गुण आहे, अर्थात आत्माही अविनाशी आहे आणि निर्गुण आहे, आणि माया ही सगुण आहे, दिसणारी आहे, व्यक्त आहे। एकाच वेळेला इथं दिसणारं जे आहे ते आहे, व्यक्त सगुण हे आहे, आणि त्याच वेळेला अव्यक्त न दिसणारं आणि अविनाशी असं देखील आहे। एकाच वेळेला इथं दिसणारा देह आहे सगुण, आणि कर्मानी निर्गुण आत्मा देखील आहे, ज्याला आपण जीव असं म्हणतो, केवळ चैतन्य असं म्हणतो, तोही आहे। समर्थ म्हणतात अविनाश ते ब्रह्म निर्गुण, नासे ते माया सगुण। सगुण जे आहे ते नाश पावणार आहे, जे जे दिसतं ते सगळं नाश पावणार आहे, पदार्थ नाश पावणारे आहेत। नाश पावणारे याचा अर्थ ते ट्रान्सफॉर्म होतात, ते बदलतात, एकातून दुसऱ्यामध्ये जातात। पण एकातून दुसऱ्यामध्ये गेले तरी त्यांची पदार्थता जी आहे ती कोणत्या ना कोणत्या तरी तऱ्हेने तशीच राहते, त्यांचा फॉर्म बदलतो। असं असल्यामुळं जसं आम्हाला समोर दिसतं तसं शाश्वत दिसत नाही, म्हणून ते नाशिवंत आहे असं म्हटलं जातं। झाडाची पानं गळतात, अशाश्वतता आहे, रोज पानं गळत आहेत, पण ती पानं नाहीशी होत नाहीयेत। त्या पानांचा फॉर्म बदलतो, त्यांचा रंग बदलतो, ती वाळतात, खाली पडतात, नंतर माती होऊन जातात। त्यांचे विविध घटक मातीमध्ये तसेच सामावलेले असतात, त्याचंच खत बनतं, त्याच्यातूनच परत झाडाला उभारी येते। पण तरी देखील पान नाहीसं होतं, म्हणून ते नाशिवंत आहे। ब्रह्म जसं अविनाशी आहे आणि निर्गुण आहे तसं आम्हाला दिसणारं जे दृश्य जगत आहे ते नाशिवंत आहे, ते जसं दिसतं तसं कायम टिकून राहत नाही। आम्हाला जो देह दिसतो इतरांच्या देहाचा नाही, आमचा देह देखील, तर तो देह नाशिवंत आहे, याचा अर्थ तो असाच्या असा राहणार नाही। त्याच्यात जोपर्यंत चैतन्य आहे तोपर्यंत एकसंधता राहील। तो सम्राट मिलिंद त्याच्याकडे नागसेन भिक्षू गेला, राज्यात प्रवेश करत असतानाच सम्राटांनी त्याचं स्वागत करण्यासाठी लोक पाठवले, माणसं पाठवली आणि त्यांनी नागसेन भिक्षूंचं स्वागत असो असं म्हणाले, तर ते स्वागताचा स्वीकार केलेला आहे पण नागसेन नावाचं कोणी व्यक्ती नाही असं म्हणाला। राजाकडे हे सगळं ही बातमी जाऊन पोचली, राजधानीच्या वेशीवर त्याचं स्वागत करण्यात आलं, नागसेन भिक्षूंचं स्वागत असो, स्वागताचा स्वीकार आहे पण नागसेन नावाची कोणी व्यक्ती नाही असं तो म्हणाला। तेही राजापर्यंत आलं, त्याला रथात बसवून राजवाड्यापर्यंत मोठ्या आदर सत्कार सन्मानाने आणण्यात आलं। तिथं आल्यानंतर देखील राजानी स्वतःनी राजवाड्याच्या पायऱ्या उतरून नागसेन भिक्षूंचं स्वागत केलं आणि म्हणाला की नागसेनांचं स्वागत असो। तेव्हा नागसेन भिक्षू म्हणाले की स्वागताचा स्वीकार आहे पण नागसेन नावाचा कोणी व्यक्ती नाही। तेव्हा राजा म्हणाला आतापर्यंत मी हे अनेक वेळेला ऐकलं, मी तर नागसेनांचा सत्कार केला आणि ज्याचा सत्कार होतो आहे तो असं म्हणतो की नागसेन नावाचा कोणी व्यक्ती नाही, हे काय आहे। तेव्हा रथातून खाली उतरलेले नागसेन भिक्षू म्हणाले की राजा, तू मला ज्या वाहनातून आणलंस त्याला काय म्हणतात। तेव्हा राजा म्हणाला की तो रथ आहे, त्या रथाचे घोडे बाजूला काढायला सांग। राजाने आज्ञा दिली, रथाचे घोडे बाजूला सारले, रथावर जो ध्वज आहे तो ध्वज उतरवला गेला, रथाची चाकं काढण्यात यावीत, चाकं काढण्यात आली, रथाचा जो आस आहे तो आस आणि त्याच्यावर ठेवलेला रथ तो एकमेकांपासून वेगळा करा, तो एकमेकांपासून वेगळा केला गेला, जो हौदा होता त्याच्या फळ्या काढण्यात याव्यात, फळ्या काढण्यात आल्या। नागसेन राजाला म्हणाला की रथ कुठे आहे, तर राजा म्हणाला की रथ नव्हता, या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यावर जे होतं त्याला रथ असं म्हणतात, आता त्या सगळ्या वेगळ्या केल्या। नागसेन भिक्षू म्हणाला की तसंच झालेलं आहे, वेगवेगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि त्याला नागसेन असं नाव आहे, प्रत्यक्षात नागसेन नावाची व्यक्ती नाही। आपल्या ठिकाणी देखील अशा सगळ्या जर वस्तू वेगवेगळ्या काढल्या, एक निर्गुण आत्मा आणि विनाशी सगुण व्यक्त असं काही, ते एकमेकांपासून वेगळं काढलं, तर अविनाश जे ब्रह्म आत्मा तो जसाच्या तसा राहिला आणि पृथ्वी तत्व आप तत्व तेज वायू आकाश हे एकमेकांपासून वेगळं काढल्यामुळं तिथं काहीच उरलं नाही, म्हणून ते नाश पावलं असं समजलं गेलं, ते नाहीसं झालं असं समजलं गेलं। अविनाश ते ब्रह्म निर्गुण, नासे ते माया सगुण, म्हणून व्यक्तीच्या व्यक्तीमधून जेव्हा चैतन्य निघून जातं तेव्हा जे उरतं ते पंचतत्वात विलीन करायला लागतं कोणत्या ना कोणत्या पद्धतीने. त्याचं दहन तरी करा, त्याला जमिनीत तरी पुरा, काही ना काही करा आणि पंचभौतिक जी तत्व आहेत ती पंचभौतिक तत्वांमध्ये मिसळू द्यात. आता त्याचा तसा उपयोग काही नाही, उलट ती घाणच आहे. ती एकमेकांमध्ये मिसळून गेली म्हणजे बरं. सगुण आणि निर्गुण कालवले अशा तऱ्हेने सगळं विश्व आपल्या सकट. सगुण म्हणजे व्यक्त दिसणारं, ज्याला गुण आहेत असं सांगितलं जा सांगू शकतो आपण असं. आणि निर्गुण हे कालवल्यासारखं दिसतं, हे कालवलेलं आहे या जगतामध्ये. या कर्दमाचा विचार करू जाणती योगेश्वर, ज्याचा योगाचा अभ्यास आहे, ज्याचा आत्म्याशी योग घडलेला आहे, ज्याला अव्यक्त अक्षर ब्रह्मापासून व्यक्त आणि क्षर प्रकृती निर्माण होते हे ज्याला समजलेलं आहे तो योगेश्वर. व्यक्त आणि क्षर प्रकृतीपासून अव्यक्त आणि अक्षर आत्मा वेगळा ज्याला ओळखता येतो तो योगेश्वर. ज्याला वेगळा काढता येतो, जाणता येतो तो योगेश्वर. समर्थ असं म्हणतात की हा जो कर्दम आहे कालवलेली गोष्ट आहे. आपण सगळे अशा तऱ्हेने नाशिवंत आणि अविनाशी अशा गोष्टींचा एक संचय आहोत आणि ते कालवलेलं आहे परस्परांमध्ये. जैसे क्षीर आणि नीर राजहंस निवडिती, जड सबळ पंचभूतिक त्यामध्ये आत्मा व्यापक तो नित्यानित्य विवेक पाहता कळे. इथपर्यंत मागच्या वेळेला आपलं झालेलं होतं, या ओवीपर्यंत आपण आलेलो होतो. म्हणून नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे पंचभौतिक आहे ते जड आहे आणि सबळ आहे म्हणजे शबल आहे अशुद्ध आहे असं पंचभौतिक आहे आणि त्या पंचभौतिकाच्याच आत चैतन्य मात्र केवळ अस्तित्व रूप अव्यक्त अविनाशी असं काही आहे त्याला आत्मा असं म्हणतात आणि तो आत्मा सर्वांच्या ठिकाणी व्यापून राहिलेला आहे. तो नित्य काय आणि अनित्य काय याचा विवेक जो करत राहतो त्याला समजतो. व्यक्ती पाहिल्यानंतर ही व्यक्ती अनित्य आहे आणि त्याच्या आत असणारं चैतन्य नित्य आहे असं ज्याला समजतं अशी जो चालना करतो म्हणून जो अनित्याला फसत नाही, भुलत नाही. अनित्य हे व्यवहाराकरता आवश्यक असतं, तरी देखील नाम रूप वर्ण आकार यांनी जो झकवला जात नाही, फसवला जात नाही, तो स्थिर असतो. विवेकामुळे त्याला समजतं. उसामध्ये घेईजे रस येरे ते सांडीचे बाकस. जसं उसामधून रस काढून घ्यावा आणि चोळत्या बाकस हे बाजूला काढून टाकून द्यावं. पैसा जगामध्ये जगदीश विवेके ओळखावा ही एक दृष्टी आहे आणि ती दृष्टी प्राप्त करून घ्यावी असं समर्थ म्हणतात विवेकानी. कोणी कुरूप मनुष्य दिसला तरी देखील आत त्याच्या आत तो जगदीशच आहे असं समजावं, असं ओळखावं. कोणी स्वरूप दिसला तरी देखील भुरळून जाऊ नये, त्याच्या आत तो जगदीशच आहे असं ओळखावं। असं सर्व जे दृश्य असेल त्या दृश्याच्या ठिकाणी आत परमात्मा विवेकाने ओळखत राहावा आणि ही ओळखण्याची प्रक्रिया सतत चालू असावी, सतत नित्य आणि अनित्य अशी चालना करत राहावी। रसनाशीवंत पातळ आत्मा शाश्वत निश्चळ, उसामधून रस काढून घेतला मग तो रस हा उसाचा आत्मा झाला का, तो आत्म्याच्या बरोबरीचा झाला का? समर्थ असं म्हणतात की रस देखील नाशीवंतच आहे। आत्मा शाश्वत आहे आणि निश्चळ आहे, रस अपूर्ण, आत्मा केवळ परिपूर्ण जाणावा। कोणी श्रोत्यांमध्ये कोणी कोणी अशी मंडळी बसलेली असतात की त्यांना उदाहरणच जास्त चांगलं समजतं, ज्याकरता सांगितलेलं आहे त्याच्यापेक्षा उदाहरण फारच चांगलं समजतं, आणि मग ते असं समजतात की उसामध्ये रस हा आत्मा झाला उसाचा, आणि मग ते नंतर विचारतील की तुम्ही तर म्हणालात की आत्मा निर्गुण निश्चय आणि रस तर अगदी सगुण आपल्याला समोर दिसणारा सपातळ, म्हणून समर्थ लगेचच सांगतात की आत्म्यासारिक हे एक असावे मा ते दृष्टांतासी द्यावे। किंवा कोणी तिथल्या तिथं विचारलंही असेल तो संवाद न घेता समर्थांनी ओवी लिहिली असेल, आत्म्यासारखं जर काही असेल तर दृष्टांत देता येईल, दृष्टांत मिसे समजावे कैसे तरी। इतकं निरभ्र आकाश होतं की त्यामध्ये ज्या चांदण्या नक्षत्र दिसत होती ती टपोऱ्या फुलासारखी दिसत होती। आता फुलं कुठं आणि नक्षत्र कुठं? जे उदाहरण दिलं जातं ते उदाहरण हे नेहमीच कमासल असतं, त्याचा कसा अर्थ ते समजण्यासाठी केवळ सांगितलेलं असतं, तेच धरून वितंडवाद घालत बसू नये। आत्म्यासारिक ही एक असावे मा ते दृष्टांतासी द्यावे, इथं सांगता येत नाही म्हणून बाबा काहीतरी सांगतोय असं समर्थ म्हणतात। दृष्टांत मिसे समजावे कैसे तरी, या दृष्टांताच्या मिशानी कसं तरी आपलं समजून घ्यायचं आहे। ऐसी आत्मस्थिती संचली, अशा प्रकारे निर्गुण निराकार अक्षय अव्यय अव्यक्त अशी आत्मस्थिती सर्वत्र भरून राहिलेली आहे आणि असताना तेथे माया कैसी झाली? मूळ जर एकच एक असं तत्व भरून होतं या जगताच्याही प्रारंभी, कारण तेच शाश्वत आहे, मग हे अशाश्वत निर्माण झालं तरी कसं? निर्गुणाच्या ठिकाणी गुण आले कसे? अव्यक्ताच्या ठिकाणी व्यक्त दिसू लागलं कसं? जे अक्षर होतं त्याच्यातून क्षर निर्माण झालं कसं? ऐसी आत्मस्थिती संचली तेथे माया कैसी झाली, हा श्रोत्याने विचारलेला प्रश्न आहे। तुम्ही आत्म्याबद्दल भले सांगताय तो असा आहे आणि तो सर्वारंभी आहे, सर्व निर्माण होण्याच्या आधीच तो होता, आणि त्याच्यापासून हे सर्व निर्माण झालं कसं? अव्यक्तापासून व्यक्त कसं निर्माण होईल? अक्षरापासून क्षर कसं निर्माण होईल? निर्गुणापासून सगुण कसं निर्माण होईल? असा श्रोत्यांनी प्रश्न विचारला। त्याच्यावर उत्तर देताना समर्थ म्हणतात, जैसी आकाशी वाहिली झुळूक वायोची, हे झालं खरं बाबा, कसं झालं हे कधी कधी आपल्या त्यातल्या त्यात म्हणजे मनुष्याचा जो मेंदू आहे तो मेंदू वजनानी जड असल्यामुळं सगळ्या प्राण्यांमध्ये असं म्हणतात की मनुष्याचा मेंदू आकारानी मोठा आणि जड आहे त्यामुळे त्याला बरंच समजतं, या जगतातलं देखील बरंच समजतं, समजलेलं आहे, तरी देखील सगळं समजेल असं सांगता येत नाही। हे खरं म्हणजे सांगता येण्यासारखं नाही, अशी सगळं अव्यक्त तत्व भरून राहिलेलं असताना व्यक्त कसं निर्माण झालं। पण समजण्यासाठी समर्थ म्हणतात जैसी आकाशी वाहिली झुळक वायोची, मी असं ऐकले की एका हंडीमध्ये पाणी आणि त्याच्यात मासे ठेवलेले होते आणि ज्यांनी ते मासे ठेवलेले होते तो त्यांची चांगली निगा राखायचा, पाणी बदलायचा, त्या पाण्यामध्ये ऑक्सिजन राहील अशी व्यवस्था करायचा, त्या माशांना जे अन्न लागतं तर ते अन्न देखील योग्य प्रमाणात त्या पाण्यामध्ये मिसळायचा, त्या माशांमध्ये बरेच मासे असे होते की ते खाओ पिओ मजा करो अशा पद्धतीचे होते, ते बागडायचे खेळायचे सगळीकडे फिरायचे, त्यांना काही पडलेलं नव्हतं, खायला मिळते खायचं आणि मस्त मजा करायची, याच्यापेक्षा दुसरं आहे काय जीवनात म्हणजे पाण्यात असं त्यांना वाटत होतं, असे बरेच मासे होते। तर काही मासे जरा मुमुक्षू होते, त्यांना कळायचं नाही की आपण पाण्यात जन्माला आलो कसे, हे पाणी पसरलेलं कसं, हे केव्हापासून इथं आहे असं त्यांना काही कळायचं नाही। त्यांना ही कोडी सोडवण्यासाठी प्रश्न पडत असत, असे काही थोडे मासे होते आणि त्याच्यातच काही थोडेसे जास्त गंभीर आणि दुढाचार्य माझ्यासारखे असे होते, त्यांना सगळं समजायचं आणि ते अशा मुमुक्षूंना उत्तर देत असत, सांगत असत। व इतकं ताजं तवानं पाणी काही काळानंतर येतं कसं, इथं अन्न येतं कुठून, आपला जन्म झाला या सगळ्या परिसरामध्ये त्याच्या आधी आपण होतो कुठं, तर जो अगदीच तत्वज्ञ मासा आहे तर तो मासा त्यांना सांगायचा की असं समजा की आपण सगळे परमेश्वराच्या कृपेनी इथं जगतो आहोत, परमेश्वर आहे याच्यावर विश्वास ठेवा असं तो मासा सांगायचा जो माझ्यासारखं तत्वज्ञ होता तो। आणि हे पाणी वगैरे आलं कुठं, अरे ती सगळी परमेश्वराची लीला आहे असं तो सांगायचा आणि तिथं सगळ्यांचाच तर्क थांबायचा। असं जसं असावं आपण एक कल्पना करू शकतो आणि सांगू शकतो, त्याच्या पुढचं सांगता न यावं ही आपली मर्यादा असावी, किंवा काही जण ती मर्यादा ओलांडून त्याच्या मागचं शास्त्र सांगायचा प्रयत्न करावेत। समर्थ असं म्हणतात की अशी आत्मस्थिती असताना जैसी आकाशी वाहिली झुळक वायोची, आकाश आहे खरं म्हणजे ही जी उत्तर आहेत ही उत्तर जे तुमच्यासारखे मुमुक्षू मासे आहेत आणि माझ्यासारखा काय म्हणू आत्मज्ञानी मासा आहे, आपल्या स्वतःचं स्वरूप जाणून आपण आनंदरूप आहोत, आनंदाशी एकरूपता इथं थांबता येतं प्रत्येकाला, याच्या पलीकडे जाऊन जगताचा शोध घेणं आणि हे नक्की कसं निर्माण झालं हे पाहणं, आपण आनंद स्वरूप होणं, शांत स्वरूप होणं आणि आपलं जे जीवन आहे ते जीवन आनंद प्रेम शांती समाधानानी धन्य होणं, एवढंच जीवनाचं तात्पर्य असलं पाहिजे. कारण याच्या पलीकडे जाणण्याची आपली कुवत नाही. पण हे निर्माण जसं झालं त्या निर्माणामध्ये एक अविनाशी तत्व आहे, एक चैतन्य तत्व आहे आणि एक आनंद तत्व आहे, त्याच्याशी एकरूप होण्याएवढं जीवाचं सामर्थ्य आहे. जीव हा तितपत जाऊ शकतो आणि मुक्त होतो. पण समर्थ असं म्हणतात की आकाशात वायू या नावाचा कोणताही पदार्थ नाही, पण आकाशातच हालचाल झाली तर आकाशाची स्थिती यत्किंचितही न मोडता. आपल्याला स्पर्श जाणवतो म्हणून वायू आहे असं मानलं पाहिजे. आपल्याला स्पर्श झाला त्याचा, एरवी आकाशच आहे पण काही हल्लं आणि आपल्याला समजलं वायूची झुळूक होती. म्हणून आकाशातच वायू, आकाशातच निर्माण झालेला आणि आकाशातच निमून जाणारा पण वेगळाच असा भासावा. आणि समर्थ असं म्हणतात की वायूपासून तेज झाले, या वायूपासून तेज निर्माण होतं. ही प्रक्रिया मात्र खरी आहे, पंचभौतिक विश्वामध्ये दिसणारी अशी प्रक्रिया आहे. मी मध्ये कोकणात गेलो होतो पावसला, तर डोंगरांवर किती पवनचक्क्या लावलेल्या होत्या, वायूपासून तेज होतं. उलट जाऊन आपापासून देखील तेज होतं. वायूपासून तेज झाले, तेजापासून आप निपजले, आपापासून आकारलं भूमंडळ. आता हे कसं झालं हे जर सांगायचं झालं, मुख्यतः समर्थांना सांगायचंय जसं मी मगाशी म्हटलं तसं, जीवाचं हे एवढंच काम की त्यांनी शिवस्वरूप व्हावं, शांत स्वरूप व्हावं, आनंद स्वरूप व्हावं. जगत कसं निर्माण झालं हे इतकं शोधता येत नाही, पण काही एक उत्तरं दिली जातात. अगदी वेदांतात दिलेलीच उत्तरं आहेत ही. याचं कारण म्हणजे परमार्थ करत असताना जे प्रश्न विचारले जातात, जे प्रश्न पडतात, ते सुरुवातीला हे असेच प्रश्न पडतात की हे जीवन नक्की आहे काय, आपण कोण आहोत, कुठून आलो, कशा करता आलो, हे एवढं तारामंडळ विस्तीर्ण आकाश काय आहे, ही पृथ्वी काय आहे, सूर्य काय आहे, हे सगळं चमत्कारिकच आहे, आश्चर्यकारक आहे, हे कसं निर्माण झालं. आणि ते तुम्ही असं धरा की शास्त्रज्ञांना विचारायच्याऐवजी संतांना विचारलं गेलं. मी काय सांगतोय ते ऐका. जो सर्वज्ञ आहे याचा अर्थ आनंद कसा मिळतो हे ज्याला समजतं, शांत कसं व्हायचं हे ज्याला समजतं, त्याला विचारलं जातं की हे झालं कसं. वस्तुतः तो त्याचा प्रांत नाही. एवढंच नाही तर पूर्वी विज्ञान देखील धार्मिक ग्रंथांमधून सांगितलं गेलं, जसं बायबलमध्ये सांगितलं गेलं तेव्हा माहीत असलेलं विज्ञान सांगितलं गेलं, याच्यात बायबलचा दोष नाही. की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, फार मोठा दोष नाही. त्यांना जेवढं समजलं तेवढं सांगितलं त्यांनी. त्याच्यापेक्षा वेगळं सिद्ध झालं तर तो धार्मिक किंवा पारमार्थिकांचा विषयच नाही, तो वैज्ञानिकांचा विषय आहे. म्हणून पण होतं असं की विचारलं तर जातं, विचारलं गेलं तर काहीतरी उत्तर तर द्यायला पाहिजे. काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून दिलं जात नाही तर जीवानी आनंद स्वरूप व्हावं इथपर्यंत शिष्याला न्यायचं आहे, पण दरम्यान तो प्रश्न उत्तर तर करतो आहे. त्या उत्तराशी त्यालाही फारसं घेणं देणं पडलेलं नसतं. जसं तुमच्याबरोबर लहान मूल चालतं, तुम्ही हात धरून चालताय, तो विचारतो की गाडीचं चाक का फिरतं, काय उत्तर देणार? आपण काहीतरी उत्तर देतो तोपर्यंत तो विचारतो पक्षी का, त्याला उत्तराशी काही कर्तव्य नसतं. पक्षी आकाशातून का उडतो? आपण काही उत्तर दिलं तर तो म्हणतो की दुसरे इकडून पाणी का पडतंय, कुठून तरी पाणी गळत असतं. जसं उत्तराशी कर्तव्य नाही, तसं मोठ्या लोकांना देखील एखादा विषय समजून घेताना इतर विषयांमधले प्रश्न पडू शकतात, ते परमार्थामध्ये विचारले जाऊ शकतात. तशी समर्थ उत्तरं देत आहेत आणि ही शास्त्राधारे देत आहेत, म्हणजे त्यांच्या आधी शास्त्रामध्ये जे सांगितलं गेलं ते सांगतात. जैसी आकाशी वाहिली झुळक वायूची, वायूपासूनही तेज झाले, तेजापासूनही आप निपजले, आपापासून आकारले भूमंडळ, पृथ्वी कशी झाली हे सांगतात. पाण्यापासून पृथ्वी निर्माण झाली, भूमंडळापासून उत्पत्ती, जीव झाले नेणो किती, आणि या पृथ्वीवर जीव भूत मात्र निर्माण झाली. परंतु ब्रह्म आदि अंती व्यापूनी असे, पण या सगळ्यांना आदी आणि अंती, ब्रह्म मात्र अविनाशी एक स्थिती मात्र व्यापून आहे. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 स्वामी जी, स्वामी जी नारायण. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि. आता आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करणार आहोत नित्याप्रमाणे.